आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। नेपाळच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारचा हाय अलर्ट। नाशिक जिल्ह्यातल्या शिलापूर इथल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या परीक्षण प्रयोगशाळेचं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते उद्घाटन होणार। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत। भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक चर्चेतून विलक्षण संधीचं दार उघडलं जाणार आहे। दोन्ही देशांची शिष्टमंडळं या क्षेत्रात परस्पर सहमतीच्या जवळ पोहोचण्यासाठी काम करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली असून आपण लवकरच ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे भारत अमेरिका संबंधाबाबत भाष्य केलं होतं। भारताबरोबरच्या व्यापार संबंधांमध्ये आलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू आहे। येत्या काही दिवसात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधणार असून या दोन्ही महान राष्ट्रांमधील चर्चा यशस्वी होण्यात काही बाधा येईल असं मला वाटत नसल्याचं ते म्हणाले होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली। नेपाळमधील हिंसा ही हृदयद्रावक आहे। तिथल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता शांती आणि समृद्धीचं महत्व आपल्या समाजमाध्यमावरील संदेशामधून अधोरेखित केलं। नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा। जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावं। स्थानिक प्रशासनाच्या तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं। कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा। अधिकृत माध्यमाद्वारेच दिलेली माहिती ग्राह्य धरावी आणि अफवांपासून दूर राहावं असं आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे। एअर इंडिया आणि इंडिगोसहित इतर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवासी उड्डाणं रद्द केली आहेत। दरम्यान नेपाळच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारनं हाय अलर्ट जारी केला आहे। तसंच या भागात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे। पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यामधल्या नेपाळला लागून असलेल्या भागांमध्ये गुप्तचर यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे। तसंच बलरामपूर बहरीच लखीमपूर खेरी सिद्धार्थनगर महाराजगंज आणि श्रावस्ती या उत्तर प्रदेशातल्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नेपाळमधील आंदोलन करणाऱ्या युवा प्रतिनिधी नेपाळचे सैन्य अधिकारी यांच्या दरम्यान सैन्य मुख्यालयात जुंगी अड्डा इथं रात्री बैठक झाली। सैन्यदल प्रमुख अशोकराज सिगडेल यांनी आंदोलकांच्या विविध गटाच्या प्रतिनिधींच्या मागण्या समजून घेतल्या। दरम्यान देशातील सध्याच्या सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन नेपाळ लष्करानं विशेष सुरक्षा प्रक्रिया सुरू केल्या आहेत। लूटमार जाळपोळ आणि अराजक कारवाया नियंत्रित करण्यासाठी सामान्य नागरिकांनी सक्रियपणे सहकार्य करण्याचं आवाहन सैन्य दलानं केलं आहे। काठमांडू इथं राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी दिली आहे। वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे। ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
अन्न औषधं आणि शेतीविषयक सामग्री मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे। बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर ग्रॅनाईट सारखे दगड बांबूपासून बनणाऱ्या फरशा विविध प्रकारचे गालिचे रजया यावरचा जीएसटी 12% -5% कमी करण्यात आला आहे। घर सजावटीसाठी लागणारं लाकडी साहित्य सुशोभनाच्या वस्तू लाकडी आणि दगडी मूर्ती फोटो फ्रेम्स आरसे पॅकिंगसाठी लागणारं साहित्य मेणबत्त्या तसंच तसंच विविध प्रकारच्या हस्तकलेचं साहित्य, मोती आणि प्रवाळ यावरचा करही 12% वरून 5% इतका करण्यात आला आहे. बांधकाम आणि गृहनिर्मितीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारची सिमेंट, वातानुकूलित यंत्र यावरचा GST 28% वरून 18% करण्यात आला आहे. बायोगॅस, सौर उपकरणं, पवनचक्की अशा विविध ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यावरचा करही 12% वरून 5% करण्यात आला आहे. बायोडिझेल, कोळसा आणि तत्सम इंधन घटक यावरचा GST मात्र 12% वरून 18% इतका वाढवण्यात आला आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या परीक्षण प्रयोगशाळा म्हणजे CPRI उद्घाटन आज केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 100 एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यातल्या उद्योजकांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. झारखंडच्या दहशतवाद विरोधी दलाच्या पथकानं आज आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला रांची इथून अटक केली. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. या संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो मूळचा बोकारो जिल्ह्यातल्या पेटारवार इथला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ट्रॉय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं सर्व वितरण व्यासपीठांना आपल्या कार्याचा मासिक किंवा त्रैमासिक अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश देशातल्या सर्व DTH हेडेड इन स्काय मल्टीसिस्टीम ऑपरेटर आणि इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ऑपरेटरना लागू होणार आहेत. दूरसंचार मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की केबल TV आणि संगणक क्षेत्राची व्याप्ती वाढत असताना ग्राहकहित आणि पारदर्शकता जपण्यासाठी हे अहवाल मागवण्यात येत आहेत. सर्व ऑपरेटरांनी निर्धारित प्रारूपात हे अहवाल सादर करायचे आहेत. जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णोदेवी यात्रा आज 15व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिर प्रशासनानं लोकांना संयम राखण्याचं आणि कोणत्याही मार्गानं मंदिरात जाण्याचा प्रयत्न न करण्याचं आवाहन केलं आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे. स्पर्धेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं हाँगकाँगवर 94 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 6 बळींच्या बदल्यात 188 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघाला 94 धावांपर्यंतच मजल मारता आली. येत्या 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि UAEचा समावेश आहे तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. पूर्व आणि द्वीपकल्पीय क्षेत्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम इथंही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तसंच छत्तीसगड, बिहार आणि ओदिशा इथं आज आणि पुढच्या 3 ते 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटकाचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा इथंही उद्यापर्यंत पाऊस येईल. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक. नेपाळच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारचा हाय अलर्ट. नाशिक जिल्ह्यातल्या शिलापूर इथल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या परीक्षण प्रयोगशाळेचं केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते उद्घाटन होणार. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.